श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, चांगदेव पासष्टी या सूत्रग्रंथाच्या चार ओव्या घेऊन झाल्या. चार ओव्यांमध्ये प्रतिपादित सिद्धांत, सूत्र, त्यांचं निरूपण आणि त्याचं विश्लेषण. चांगदेव महाराजांना आत्मज्ञानाची आवडी लावण्यासाठी किंवा आत्मज्ञानाचा दंश करण्यासाठी माऊली ज्ञानेश्वरांनी पहिल्या चार ओव्यांमध्ये परमात्म्याचं पूर्णत्व, परमात्म्याचं भिन्नत्व आणि त्या भिन्नत्वाच्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याचं अस्तित्व भेदाच्या पलीकडे जाऊन परमात्म्याची जी विषमता आहे त्या विषमतेमध्ये सुद्धा कसा परमात्मा नटून थटून भरलेला आहे. मानवनिर्मित विषमता आणि परमात्मनिर्मित विषमता याच्यामधला भेद जाणून घेतल्यानंतर मग तेवी न वेचता जग होणे अंगे जया. भिन्नता असून सुद्धा संपूर्ण जगामध्ये तो परमात्माच भरलेला आहे. नवे नवे हे संपूर्ण विश्वच परमात्ममय आहे. अशा प्रकारची उपपत्ती आणि नंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करून माऊली ज्ञानेश्वरांनी जे दोन वेगवेगळे त्यामध्ये प्रमेय ठेवले होते ते उलगडून आपल्याला पाहता आले. आज चांगदेव पासष्टीच्या पाचव्या ओवीला आपण सुरुवात करणार आहोत. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. आता ही पाचवी ओवी आज आपण सुरू करणार आहोत आणि चार ओव्यांमध्ये जे सिद्धांत प्रतिपादित केलेत तेच या पाचव्या ओवीमध्ये परत पुष्ट होत आहे. आधी सोन्याची उपमा, सोन्याचे अलंकार, त्याच्यामध्ये पूर्ण सोनंच भरलेलं आहे अशा प्रकारची उपमा आणि अलंकार वापरून माऊलींनी परमात्म्याचा बोध करवून दिला होता. आता या ओवीमध्ये पुढे काय होणार, त्या परमात्म्याचे स्वरूप सर्व जगच आहे पण जगामध्ये स्पष्ट कसं दिसतं हे या ओवीमध्ये आपल्याला कळणार आहे. सुरू करूया चांगदेव पासष्टीची पाचवी ओवी.
कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जी.
कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, उदक म्हणजे पाणी, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जी. याच्यामध्ये पण असंच आहे, पहिल्यांदा एक सिद्धांत प्रतिपादित केला आणि नंतर त्याला सपोर्टिंग स्टेटमेंट हे दुसरं चरण झालं. कल्लोळ कंचुक, कल्लोळ म्हणजे लाटा, पाण्यावरील लाटांचे तरंग किंवा आवरण त्याला कंचुक म्हणतात. त्याला बाजूला न करताही ते पाणीच आहे. न फेडिता उघडे उदक, ते कल्लोळ जरी असेल, लाट जरी असेल तरी पाणीच आहे, तरंग जरी असेल तरी पाणीच आहे, आणि त्याला बाजूला केले किंवा नाही केले तरी ते पाणी आहेच आहे. त्याप्रमाणे परमात्म्याचे स्वरूप जगाच्या रूपाने स्पष्ट आणि उघड आहे. आता इथे चार ओव्यांपेक्षा वेगळी गोष्ट काय आहे, इथे ते सांगतात, माऊली सांगत आहे की हे ओपन ओपन स्पष्ट आहे, अत्यंत स्पष्ट गोष्ट आहे आणि उघड उघड गोष्ट आहे, पण तरीही कळत नाही. इतकी स्पष्ट असून सुद्धा हे कळत नाही सर्वसामान्यांना, ज्यांचे ज्ञान चक्षू उघडलेले आहेत, ज्यांना आत्मबोध झालेला आहे, ज्यांची हळूहळू प्रगती होत आहे, ज्यांच्या पंख्याचं रेग्युलेटर हळूहळू हळूहळू स्पीड वाढवत आहे, म्हणजे ज्यांचा देहभाव कमी कमी होत आहे आणि आत्मभाव वाढत आहे, अशा लोकांना ते जाणवतं, अशा लोकांना ते स्पष्ट आणि उघडपणे दिसतं. आता पाण्यावर सतत अनेक लहान मोठ्या लाटा निर्माण होतात ना, ते डबक्यातलं पाणी असू दे किंवा नदीमध्ये संथ वाहत असेल तर त्या संथ नदीमध्ये सुद्धा छोट्या मोठ्या लाटा असतात, किंवा समुद्राच्या लाटा असू देत, किंवा एखाद्या मोठ्या तलावाच्या असू देत. कोणत्याही वॉटर बॉडीमध्ये जी स्टॅटिक वॉटर बॉडी आहे त्याच्यामध्ये दगड टाकला की लाटा निर्माण होतात, तरंग निर्माण होतात. तर ते सतत अनेक लहान मोठे तरंग निर्माण होतच असतात आणि त्यामुळे त्या लाटांच्या आवरणाने पाणी झाकले गेले आहे असे भासते, नाही का? एखादी स्टॅटिक वॉटर बॉडी असेल त्याच्यामध्ये वरून जर एक खडा टाकला तर अगदी गोल गोल अशा वेटोळ्या लहरी निघतात आणि त्या पुढे 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 वाढत जातात. असं वाटतं की ते पाण्यावरती एक दुसरंच काहीतरी चाललेलं आहे आणि असं वाटतं की त्या लाटांच्या आवरणाने हे त्याच्या खाली पाणी आहे, ते पाणी झाकून गेलं आहे असं भासते. परंतु लाटा पाण्याच्या पेक्षा वेगळ्या थोडी आहे. लाट निर्माण होण्यापूर्वी पाणी हे पाणीच होते आणि लाट निर्माण झाल्यावर सुद्धा पाणी हे पाणीच आहे आणि ती लाटसुद्धा पाण्यामध्येच पाणी म्हणूनच आहे. त्याप्रमाणे जग निर्माण झाले तरी परमात्मा आणि जग नाहीसे झाले तरी परमात्मा, निर्माण झाले तरी परमात्मा आहे आणि जग नाहीसे झाले तरी परमात्मा आहे. कारण जे आपल्याला जग म्हणून दिसतंय, जग म्हणून दिसतंय, ते परमात्ममयच आहे. संपूर्ण जग हेच परमात्ममय आहे, म्हणून त्याचे होणे किंवा न होणे याच्यानी परमात्म्याला काही फरक पडत नाही आणि परमात्म्याच्या खिसगणतीत हे काहीच नाही. म्हणजे इतकं सगळं जग परमात्ममय आहे पण परमात्म्याच्या खिसगणतीत हे काहीच नाही आहे, हा माऊलीचा ऐश्वर योग, बरं का? माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलेला ऐश्वर योग हाच आहे. परमात्मा सर्वात आहे, सर्वात असून परमात्मा परमात्म्याला कोणाची काही घेणं देणं नाही. तुम्ही जगता की मरता, तुमच्यावर कुठली परिस्थिती येते किंवा काय असते, याला परमात्म्याला याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण परमात्मा याच्यापेक्षा अलिप्त आहे. जे काही आहे ते तुमच्या कर्माचे फळ आहेत. कोणाला असं वाटतं की एखादा माणूस वाईट कामं करतो तरी तो सुखात आहे आणि एखादा सज्जन माणूस खूप चांगली कामं करतो तरी त्याच्यावर दुःखाचे संकटाचे संकटच पडतात, दुःखाचे ढग कोसळतात, पण या गोष्टीशी परमात्म्याला काही घेणं देणं नाही. परमात्मा जग नाहीसे झाले किंवा निर्माण झाले तर त्याच्यामध्ये तो आहेच आहे, पण त्याच्याशी परमात्म्याला काही घेणं देणं नाही आहे. परमात्म्याचे व्हर्च्यूज, ॲट्रिब्यूट्स, कॅरेक्टर्स, लक्षणं हे निराळे आहेत. परमात्मा ही एक अखंड वस्तू आहे आणि ती वस्तू कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल. आणि समर्पण, हिमालयन समर्पणाचे सद्गुरू परत परत सांगतात शिवकृपानंद स्वामी की परमात्मा म्हणजे विश्व चैतन्य, परमात्मा म्हणजे वैश्विक चैतन्य जे कालही होतं, जे आजही आहे आणि उद्याही राहील. पण कोणतंच असं शरीर नाही आहे जे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. म्हणजे शरीर हे परमात्मा होऊ शकत नाही. शरीर जोपर्यंत भासते त्याच्यामध्ये परमात्मा असतो, पण ते शरीर परमात्मा नाही आहे. काल जसं बोललो तो 2 दिवसाआधी विषय आला होता आपला, कुठलंच शरीर निर्दोष असूच शकत नाही. मग ते देवाचं का असेना, ते संतांचं का असेना, प्रत्येक शरीर आहे तर शरीराचे दोष आहेतच आहे. परमात्मा ही अखंड वस्तू आहे, ती सद्वस्तू आहे. या सद्वस्तू परमात्म्यावर संपूर्ण जगाचा पसारा लाटांप्रमाणे आवरण म्हणून भासतो आणि अज्ञानी लोकांना हे जग नाम रूप वर्ण आकार याप्रमाणे वेगळे झालेले दिसते. जशा त्या लाटा वेगवेगळ्या दिसतात ना, तसे हे नाम रूप वर्ण आकार हे वेगळं झालेलं दिसते, पण हे वास्तविक असं काहीच नाही. जगताच्या वेगळ्या रूपात विविधता अनेकता दोन्ही गोष्टी आहे, म्हणून जग आणि परमात्मा यात भेद दिसतो. विविधता आणि अनेकता या परमात्म्याने निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा आहे आणि माणसाने निर्माण केलेल्या गोष्टीमध्ये सुद्धा आहे. पण माणसांनी निर्माण केलेल्या गोष्टींची विविधता आणि अनेकता हे दोषपूर्ण आहे आणि परमात्म्यानी निर्माण केलेल्या गोष्टींमधली विविधता आणि अनेकता हे दोषहीन आहे, सौंदर्ययुक्त आहे. आणि हे असं दिसतं म्हणून परमात्मा वेगळा आहे असं वाटतं. तथापि आत्मज्ञानाच्या दृष्टीने जगाकडे जर पाहिले तर आपल्याला जाणून येईल की जग हे त्या आत्मस्वरूपाचेच अंग आहे. संपूर्ण जग त्या आत्मस्वरूपाचे संघ आहे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य ठासून ठासून भरलेला आहे. तो परमात्माच जगतरूपाने नटलेला आहे, त्याच्याशिवाय इतर काहीही नाही. याला माऊलींनी चिद्विलास म्हटलेला आहे आणि हाच माऊलीचा चिद्विलास आहे. दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी सुद्धा याच प्रकारचं एक स्टेटमेंट एक ओवी अशा प्रकारची केलेली आहे. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. एक परब्रह्म संचले, सर्वत्र एक परब्रह्मच भरलेले आहे, कदापि नाही विकारले. आणि सर्वत्र भरून सुद्धा अनेकतेमध्ये विविधतेमध्ये सुद्धा कुठेच त्याला विकार उत्पन्न होत नाही. हे शरीर असेल तर शरीराला विकार आहे, पण परब्रह्माला कोणत्याही परिस्थितीत कुठलाही विकार किंवा कुठलाही दोष नाही, कदापि नाही विकारले. त्या वेगळे भासले ते भ्रमरूप, त्या परब्रह्माशिवाय जे काही वेगळे दिसत असेल भासत असेल तर ते सर्व भ्रांती आणि भ्रमरूप आहे. आणि यालाच विवर्त असे सुद्धा म्हणतात. विवर्त, दोरीवर जसा सर्पाचा भास होतो ना, ते विवर्त आहे. आणि दोरीवर सर्पाचा भास होणे म्हणजे अज्ञान भ्रांती आहे. ही भ्रांती त्या अज्ञानामुळे निर्माण झालेली आहे, कारण आपण दोरीला साप बांधलेला आहे. श्रुती माऊली सर्व मतांचे निराकरण करून सांगते की जे अद्वितीय आहे, जे अनंत आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यास विलय होतो, ते सर्व परमात्मा परब्रह्मातच हे जगत प्रतीत होत असते. आणि जेव्हा याचा अनुभव येतो तो अनुभव अत्यंत दुर्मिळ असतो. असा तो दुर्मिळ अनुभव यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत् प्रथंसभीस विशंती तद्ब्रह्म तद विजिज्ञासस्व. ज्यात हे सर्व प्राणी यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्यामध्ये हे सर्व प्राणी पदार्थ उत्पन्न होतात, ज्यामुळे त्यांचे जीवन चालते, ज्यामुळे हे क्रियाशील आहेत, आणि शेवटी ज्याच्यामध्ये हे सर्व लीन होतात, ते ब्रह्म एकमेव ब्रह्म अद्वितीय ब्रह्म आहे. आणि त्यालाच ब्रह्म जाणावे. ब्रह्माची व्याख्या 8व्या अध्यायामध्ये जे 7 प्रश्न विचारले होते अर्जुनाने ज्ञानेश्वरीच्या, ते 7 प्रश्न, त्याच्यामध्ये ब्रह्म म्हणजे काय हा सगळ्यात पहिला प्रश्न होता. अध्यात्म, अधिदैव, अधियज्ञ, त्याच्यामध्ये ब्रह्म म्हणजे काय, म्हणजे सूक्ष्मातलं सूक्ष्म आकाश त्यातूनही गाळलं तरी ते गळत नाही, ते ब्रह्म. म्हणजे सर्वत्र सर्व ठाई व्याप्त असलेलं ते ब्रह्म. आणि ते ब्रह्म सर्व ठाई सर्वत्र असल्यामुळे लहान्यातली लहान वस्तू असेल तिच्यामध्ये सुद्धा ते ब्रह्मच पूर्ण भरलेलं असते. आता अज्ञान, अज्ञानामुळे किंवा अविद्येमुळे परमात्म्याचे यथार्थ ज्ञान होत नाही. यथार्थ ज्ञान न होण्याचं कारण काय, तर आपलं अज्ञान. अज्ञान म्हणजे ज्याला आपण लोकल लँग्वेज म्हणजे अज्ञान म्हणतो ते नाही, ज्यामुळे आपण आत्म्यापासून दूर होतो, ज्यामुळे आपला देहभाव वाढतो, ते अज्ञान. एखादा गावचा माणूस असेल, गावकरी माणूस असेल, त्याला शहरातल्या गोष्टी माहीत नसेल, म्हणून त्याला आपण अज्ञानी म्हणतो. हे चुकीचं आहे, तो अज्ञानी नाही आहे, त्याला अज्ञान नाही म्हणत. त्याला तुम्ही अडाणी म्हणू शकता, पण त्याला अज्ञानी नाही म्हणू शकत. अज्ञानाची साधी व्याख्या की ज्या गोष्टीमुळे आपण आत्म्यापासून लांब लांब होतो ते अज्ञान. मग तो गावंढळ आहे की तो शहरी आहे की नगरी आहे याचा काही संबंध नाही, कारण अविद्येमुळे परमात्म्याचे यथार्थ ज्ञान होत नाही आणि माणूस हा अविद्येमुळे तो लांब लांब होत जातो. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आपण आपला आत्मभाव जागृत करत राहावा. रामदास समर्थ, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अविद्या गुणे मानवाऊ मजेना भ्रमे चुकले हित ते आकळेना परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. किती संयुक्तिक गोष्ट समर्थांनी मांडलेली. अविद्या गुणे मानवा उमजेना, अज्ञानामुळे मनुष्याला साध्या व्यवहारामध्येही भ्रमाने झालेल्या चुकीचे ज्ञान होत नाही. अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चुकले हित ते आकळेना. काय चुकलं हे आपलं आपल्याला कळतच नाही, कारण आपल्या ठिकाणी आपल्या अहंकाराची छाप इतकी गहन असते की आपल्याला आपली चूक दिसतच नाही. दुसऱ्यांच्या डोळ्यातलं उसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातलं मुसळसुद्धा दिसत नाही, नाही का? गावाखेड्यांमध्ये असं म्हणतात, पण जे म्हणतात तेही त्यातच फसतात. म्हणून आपण आपल्या चुकांकडे कधी लक्ष देतो का? जर आपल्यापैकी काही लोकांना आपल्या चुका दिसत असतील तर समजायचं ते आत्मज्ञानाच्या मार्गावर चालू लागलेत. आपल्या चुका जर आपल्याला लक्षात आल्यात, सहसा आपण आपल्या चुकांकडे लक्ष देत नाही आणि काही जरी झालं तर चूक मान्य करत नाही. पहिली गोष्ट आहे आपली चूक आपल्याला लक्षात येणे, समजायचं की आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे. आपले दोष आपल्याला दिसणे, समजायचं की आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे. आपले दोष, आपल्या चुका, आपल्यातल्या वाईट गोष्टी जर आपल्याला दिसू लागल्यात तर समजायचं आपण सन्मार्गावर चालू लागलं. त्याच्या पुढची स्टेप, दुसऱ्यांचे चांगले गुण, दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी आपल्याला जर स्पष्ट कळू देत असतील, अनुकरणीय वाटत असतील, तर समजायचं की आणखीन एक पाऊल पुढे गेलेलो आहे. आणि नंतर शत्रू जरी असेल आणि त्याच्यामध्ये एक चांगला गुण असेल तर त्याला टाळी वाजून उघड्या छातीने जर आपण ॲप्रिशिएट करत असू मोठं मन करून, तर समजायचं आणखीन एक स्टेप पुढे गेलेलो आहे. म्हणतात रामदास स्वामी, अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चुकले हित ते आकळेना. आणि पुढे म्हणतात, परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. अरे, परीक्षा न करता घेतलेले खोटे नाणेच तो घट्ट बांधून ठेवतो. खोटा सिक्का पदरात घट्ट बांधून ठेवतो, कारण प्रीती त्याची सिक्क्यावर आहे. खरं आहे की खोटं आहे कोण उमजून पाहणार? भेटला ना सिक्का, मग बांध पदराला, लगेच दाबतो पदरामध्ये आणि त्याला बांधून ठेवतो. परी सत्य मिथ्या असे कोण जाणे, खोटे आहे की खरे आहे, त्याप्रमाणे परमात्मा आणि ह्या जगाचा आभास यातील फरक कळत नाही. खरं काय हे जाणून जाण्याची खटपटच करत नाही कोणी. माऊली ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराजांना सोन्याचे उदाहरण देऊन मागच्या ओवीत परमात्म्याचे स्वरूप अखंड जसेच्या तसे आहे हे समजावून दिले होते. आता या पाचव्या ओवीमध्ये पाणी आणि लाटा याचे उदाहरण देऊन जग निर्माण झाले तरी परमात्मा आणि जग यात अखंड अद्वैत आहे, त्यात भेद नाही असा बोध दिला आहे। तर ही जी पाचवी ओवी आहे ही अद्वैत ज्ञानपर ओवी अशी आहे। याचा आज आपण पूर्वार्ध पाहिला। ही ओवी थांबवायच्या आधी, आज इथे याच्यावरचं विश्लेषण थांबवायच्या आधी पुन्हा एकदा ओवी आपण गायला पाहिजे।
कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो।
अशी ही ओवी तेवी जगेसी सम्यक स्वरूप जे, याचंही आपण आज थोडंसं एक झलक पाहिली, पण याचं आणखीन विस्तृत निरूपण, याचं विस्तृत विश्लेषण उद्याच्या भागामध्ये सुद्धा आपण करणार आहोत। आणि आजचा भाग आपण इथे थांबणार आहोत, कारण याच्यामध्ये फार अद्वितीय आणि अनुपम अशी व्याख्या आहे आणि अद्वैत मत कशाप्रकारे माऊली मांडत आहे याची इथून सुरुवात आहे। आज इथे थांबूया।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।